हाय, गुड आफ्टरनून, इट्स अंजोर दिस साइड।
हेलो, बोलिए।
मैं बोलना चाहती थी कि ये जो लोग हैं ना, चार लोग जिसके बारे में सारी दुनिया बोलती है, ये वो लोग हैं जो खुद बस बोलना जानते हैं, जो हमसे डरते हैं और वो कुछ नहीं कर पाते। और जैसे कि मराठी में कहते हैं ना कि लोकन्ना सांगतो ब्रह्म ज्ञान पण स्वतः मात्र
कोरडे पाषाण,
तशी अवस्था असती त्यांची।
हे चार लोक तुला भेटलेत का?
हो, अरे कितीदा, म्हणजे काही काव्य वाचनाची स्पर्धा असेल तर मधीच म्हणणार की नको जाऊ दे, नको देऊ हे ते, आणि मी मुद्दामून त्याच्यात भाग घेते। आणि विशेष म्हणजे आत्ताच मी घेतला होता तर मला त्याचं सेकंड प्राइज
मिळालं।
इट्स अ प्लेजर टू लिसन टू यू। ओके सर,
थँक्यू सो मच। मला ऐकतेस तू, छान वाटलंस।
हो
चल।